उत्पत्ति अध्याय 13। अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो त्याची पत्नी साराय आणि त्याचे जे सर्व काही होते ते घेऊन नेगेबात गेला। लोटही त्याच्याबरोबर गेला। आता अब्राम जनावरे तसे सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता। तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला। बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला। जिथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला। आता लोट जो अब्राहमाबरोबर प्रवास करीत होता त्याच्याकडे सुद्धा कळप गुरेढोरे व लोक होते। तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना। तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणे सुद्धा होऊ लागली। त्या काळी त्या देशात कनानी व परिजी लोक राहत होते। तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे। शेवटी आपण एक कुटुंब आहोत, तुझ्या पुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो। तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि जर तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन। लोटाने सभोवार पाहिले आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली, तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले। परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे मिसर देशासारखे होते। तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले। मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले। अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला। लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला। सदोम नगरचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरुद्ध पाप करणारे होते। लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे पूर्वेकडे व पश्चिमेकडे पहा। तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन। मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणां इतकी करीन। ते असे की जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल। उठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पहा, कारण तो मी तुला देणार आहे। तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील ममरेच्या एलोन झाडापाशी राहावयास गेला। परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधली।